स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हारि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। हरि बुद्धि जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण। रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धि। सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधु संगे। ज्ञान देवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मा राम। अद्वैत भावानी नाम घेणं हा जो नाम घेताना महत्वाचा भाग आहे त्याच्यावरची निरूपण आपण पाहतो आहोत। ज्ञानेश्वर महाराजांचं नेमक्या त्या त्या भागावरचं व्याख्यान असं आपण पाहतो आहोत। संबंध हरिपाठाचे अभंग आपण आत्ता पाहत नाही आहोत। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण। नाम घेत असताना हरिबुद्धीनीच नाम घ्यावं असं ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत। एक आपली बुद्धी आहे ती लौकिकात व्यवहारात प्रपंचामध्ये रमणारी अशी बुद्धी आहे। त्या बुद्धीला प्रपंच समजतो, स्वार्थ समजतो, देहाची सुख समजतात, ती कशी मिळवायची हे चांगलं समजतं। ती मिळवण्यासाठी म्हणून पैसे कसे मिळवायचे हे समजतं। ही सगळी सुख मिळवण्यासाठी म्हणून पात्रता कशी आपल्या अंगी यावी हे समजतं। किती शिक्षण घेतलं पाहिजे, कुठं नोकरी करायला पाहिजे, कसा धंदा करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अंतिम परिणाम काय, तर देहाच्या अंगानी मिळू शकणारी जी सुख आहेत तर ती सुख घ्यायची। पहिलं म्हणजे आपलं जीवन सुरक्षित असलं पाहिजे। अन्न वस्त्र निवारा ही पहिली गोष्ट, आणि मग त्याला हाताला धरून त्याच्या पुढची सुख घेणं। अशी एक सर्वसामान्यपणाने सर्वांची बुद्धी सहजच काम करते। त्या बुद्धीला प्रपंच प्रमाण वाटत असतो, त्या बुद्धीला देहाची सुख प्रमाण वाटत असतात। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हरीच प्राप्तव्य आहे अशी बुद्धी होणं आणि अशा बुद्धीने नाम घेणं हे महत्वाचं आहे। संसारात आपण ज्या काही एकूण उड्या मारतो त्या उड्यांना मर्यादा नाहीये। जर कधी कधी नशीब अनुकूल असेल एखाद्याचं तर अगदी छोट्या छोट्या व्यवसायामधून देखील किंवा सामान्यतः नोकरीला सुरुवात करून देखील तो खूप मोठी उंची गाठतो। त्याची कितीतरी घरं होतात, त्याच्यापाशी बरीच धन दौलत संपत्ती अशी जमा होते। या सगळ्या गोष्टीतून एक बाब त्याच्या नजरेतून निसटते, ते म्हणजे त्याला जायचं असतं, इहलोक सोडून जायचं असतं। आणि जसं पैसा मान सत्ता या गोष्टी त्या त्या वेळेला बऱ्या वाटत असतात तसं शांती समाधान आनंद तृप्ती प्रेम या गोष्टी देखील जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि त्या मिळवण्याच्या दृष्टीने आपण काही केलं नाही हे उशिरा लक्षात येतं. हेही लक्षात घेण्यासारखं आहे आपल्या जीवनाची ही देखील बाजू उज्ज्वल असायला हवी याच्याकडे त्याचं दुर्लक्ष होतं. हरी बुद्धी जपे याचा तो अर्थ आहे. जीवनात शांतीला समाधानाला प्रेमाला आनंदाला ती देखील आपली एक गरज असल्यामुळं आंतरिक गरज असल्यामुळं अतिशय महत्व आहे. बाहेरच्या मूल्यांसारखी ही आंतरिक मूल्य देखील आपल्याला मिळायला हवीत याच्याकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अशा प्रकारे प्रापंचिक बुद्धी त्याच्याबद्दल काहीच बोलत नाहीयेत कारण ते कोणाला सांगायला लागत नाही. स्वामीजी म्हणत असत की 22-24 वर्षांचा झाला 26 वर्षांचा मुलगा झाला की त्याला सांगायला लागत नाही. जगात काही कोणी कोणाला सांगत नाही बाप हो लग्न करा ते करतो. ज्या गोष्टी सहज आहेत पैसा मिळवायला सांगायला लागत नाही तो ज्ञानेश्वर महाराजांचा विषय नाही की तुम्ही संसार करा असे असे पैसे मिळवा तुम्ही देहाच्या अंगाने देखील एक सुख भोगत असलेले पाहिजेत हे सांगणं हे त्यांचं काम नाहीये कारण त्यांनी न सांगता देखील आपण ते करतोच आहोत. ती देखील स्वाभाविक प्रेरणा आहे तिची चेष्टा करून चालणार नाही. जीवनाची एक जी सुरक्षितता आहे देहाच्या अंगाने असणारी ती स्वाभाविक प्रेरणा आहे. त्या पद्धतीने जीवन प्रत्येक जण जगणार आहे. पण हरी बुद्धी आपल्या ठिकाणी असणं ही देखील एक आवश्यक प्रेरणा आहे असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. ती प्रेरणा आपल्याजवळ कायम राहणार आहे आणि ही प्रेरणा देखील तितकी अनैसर्गिक नाहीये जी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत पण भ्रमामुळं भुललं दुसऱ्याच गोष्टीत सुख वाटत असल्यामुळं आपण या प्रेरणेकडं विशेषत्वांनी लक्ष देत नाही. आपल्याला वाटत राहतं की आपतो आहोत त्याच्यातूनच आपण अंतिम सुखाचे बहुतेक धनी होणार. सुखाकरता सगळंच आहे. म्हणून अशा व्यक्तीला ज्ञानेश्वर महाराजांनी ही व्यक्ती दुर्लभ असते असं म्हटलेलं आहे. परमात्म्याला महत्व देणारी बुद्धी जीवनामध्ये ही अतिशय दुर्लभ आहे. ते याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांचा जो संवाद झाला एकदा जनकराजांनी विचारलं ते जनकाच्या दरबारामध्ये राजगुरू म्हणून होते. महाराज वैराग्य म्हणजे काय असं जनक म्हणाले तेव्हा याज्ञवल्क्य जनकांना म्हणाले की राजा याचं उत्तर तुला उद्या सांगतो उद्या देतो उत्तर. दुसऱ्या दिवशी याज्ञवल्क्य जे दरबारामध्ये आले तर ते कफनी अंगावर संन्याशाचा वेश धारण करून दंड घेऊन आले. याज्ञवल्क्यांचं जीवन इतकं उत्कृष्ट होतं भौतिक जीवन त्यांना दोन पत्न्या होत्या त्यांच्या आश्रमामध्ये एका वेळेला त्या काळामध्ये हजारो लोक जेवू शकतील अशी सोय होती. धनधान्य समृद्धी होती गायी होत्या सुवर्ण होतं भरपूर शिष्यवर्ग होता मोठा आश्रम होता. शिवाय जनकराजांसारखी मंडळी याज्ञवल्क्यांची शिष्य होती. याज्ञवल्क्यांनी असा विचार केला की वैराग्य म्हणजे काय याचं उत्तर असं तोंडांनी देता येणार नाही, म्हणून ते अशा प्रकारचं वेश घेऊन आले. आणि राजा म्हणाले की हे काय आज आज हे काय तुम्ही करून आलात, कारण किनखापाचे कपडे असत, अंगावर अलंकार देखील असत. तेव्हा याज्ञवल्क्य दंड वर करून म्हणाले की राजा याला वैराग्य म्हणतात, आता वनात चाललो, आता परत यायचं नाही. जनक राजा गडबडून गेले, ते म्हणाले याकरता विचारलेलं नव्हतं. तेव्हा याज्ञवल्क्यांनी आपली जी संपत्ती होती त्या संपत्तीचे दोन विभाग केले. एक कात्यायनी आणि मैत्रेयी अशा दोन पत्नी होत्या. दोन पत्नींना आपलं खूप मोठं जे धन होतं ते विभागून दिलं, सगळी संपत्ती विभागून दिली. कात्यायनीला ते अशा रीतीने कात्यायनीनी घेतलं की हे निघालेले आहेत, तर स्वाभाविक यांचं जे धन आहे त्याची दोन भागामध्ये वाटणी होणं, विभागणी होणं हे स्वाभाविक आहे. आणि मैत्रेयींनी मात्र विचारलं की हे तुम्ही कशा करता करता आहात, तर याज्ञवल्क्य असं म्हणाले की मी आता वनात चाललेलो आहे, आता माझं पुढचं जीवन आहे ते वनात जाणार आहे, याची मला काही आवश्यकता नाही. त्यामुळे मी हे तुम्हाला दोघांना विभागून देतो आहोत. तुम्ही वनात कशा करता चाललेले आहात, जीवनाचं जे परम कर्तव्य आहे ते परम कर्तव्य त्याही अंगाने आपण उत्तम सफल आता जगून दाखवणं हे माझं काम आहे. वैराग्य त्या तऱ्हेने देखील आचरून आपण उत्कृष्ट रीतीने आत्मभावामध्ये रमणं हे कसं असतं हे दाखवणं हे माझं काम आहे. त्यामुळे काय होईल, जीवनामध्ये खरं जे मिळवायचं असतं तेच मिळवायचं आहे. ते इथं जे मिळालेलं आहे ते तिथंही टिकवायचं आहे. मग त्याच्याकरता ही संपत्ती वाटण्यामुळे काय होईल, या संपत्तीचा आता उपयोग नसल्यामुळे ती वाटतो आहे. मग ही संपत्ती जर बरोबर नेली तर याच्याशिवाय देखील ते मिळू शकतं, याच्याशिवाय देखील आपल्याला राहता येऊ शकतं, याच्याशिवाय देखील आपला स्वतःचा आतला आनंद कधीही बाहेर सांडी विखुरी होणार नाही हे जीवन मला जगायचं आहे. तर मैत्रिणी असं विचारलं, मग हे धन घेऊन मी करू काय. ते म्हणाले की हे धन घेतल्यामुळं तुझं ऐहिक जीवन उत्तम होईल, समृद्ध होईल. ती म्हणाली की जो आनंद तुम्ही मिळवू पाहता आहात तो आनंद मला मिळेल का. जे अंतिम कल्याण आहे जीवनाचं ते अंतिम कल्याण मी साधू शकेन ना हे धन घेतल्यामुळं. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले त्याची खात्री देता येत नाही. ती म्हणाली मग हे धन मला नको. तिने आपलाही वाटा कात्यायनीला देऊन टाकला. हरिबुद्धी याचा अर्थ हरीला सर्वश्रेष्ठ प्राधान्य देऊन जगणं. हरिभावाला सर्वश्रेष्ठ प्राधान्य देऊन जगणं म्हणजे हरिबुद्धी. अर्थात हे करत असताना मैत्रेयीसारखं सगळं सोडण्याची मग खरंच आवश्यकता आहे का. याज्ञवल्क्यांनी ते न सोडता देखील त्या भावात राहतच होते. महत्वाचं आहे हरिबुद्धीला, तुम्ही धरणं आणि सोडणं याला तेवढं महत्व नाहीये. काही मांडावे न लगे काही सांडावे न लगे असं म्हटलेलं आहे. काही धरायला लागत नाही, काही सोडायला लागत नाही, हरिभाव मात्र पक्का धरून ठेवायला लागतो. असा हरिभाव म्हणजे आपणच परमात्म स्वरूप आहोत असा भाव. हरी हा शब्द निर्गुण परमात्म्याला आणि त्याचा जो सगुण साकार असा आविर्भाव आहे त्याला असा दोन्हींना मिळून ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलाय, त्यामुळे तो अधिक गोड झालाय. नुसतं एखाद्या व्यक्तीला हरी म्हणणं, एखाद्या प्रतिमेला हरी म्हणणं, तसं मग हरी हे नाव आपण देखील ठेवतो आपल्या मुलाबाळांना. हरी या नावानी एक परमात्मा लक्षित आहे, तसंच सगुण मूर्ती देखील लक्षित आहे. आपल्याला परमात्मा समजत नाही, तो अलक्ष आहे, अचिंत्य आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. तर मग विष्णू डोळ्यासमोर ठेवा, ती जी मूर्ती आहे ती मूर्ती परमात्माच आहे, म्हणजे त्या भावांनी युक्त अशी ती मूर्ती आहे, चालेल. उलट देहधारी व्यक्तीला अशा प्रकारच्या एका प्रतिमेची भावना केल्यामुळं निदान काहीतरी समजतं, अव्यक्त समजत नाही, पण हे गुण यांच्या ठिकाणी आहेत हे समजतं. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. म्हणून परमात्माच प्राप्तव्य, परमात्म्याला जीवनामध्ये सर्वोच्च स्थान, मनानी वाचेनी देहानी चित्तानी बुद्धीनी त्याच्याशी सदाकार होण्याचा अविरत प्रयत्न, मन बुद्धी चित्त बाजूला ठेवून उर्वरित जे चैतन्य आहे ते चैतन्य हरीच आहे आपल्या आत असणारं हे समजवून घेणं, याला हरिबुद्धी असं म्हणायचं. अशा प्रकारे परमात्म्याशी आधीच एकरूपता साधून अथवा परमात्म्याशी आपण एकरूप आहोत अशी भावना करून, अशी बुद्धी करून मग जप करणं, असं करणारा नर मनुष्य दुर्लभ असतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मागच्या वेळेला आपण पाहिलं की नाम घेतानाच अशा खुबीनी घ्यायचं की नाम घेत असताना द्वैत बाजूलाच व्हावं. भावना करतानाच अशी करायची की जेणेकरून संसार डोळ्यासमोर नको, देह डोळ्यासमोर नको, विषय डोळ्यासमोर नकोत, वासना डोळ्यासमोर नकोत, तर शुद्ध आनंद प्राप्तव्य आहे अशी भावना आणि नाम. त्या अभंगात त्यांनी म्हटलेलं होतं की अद्वैत कुसरी विरळा जाणे, अशी अद्वैताशी पारंगतता कोणातरी एखाद्यालाच मिळते. आणि इथेही त्यांनी असं म्हटलेलं आहे की हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. हरी हरी असं म्हणणारा आणि त्याच वेळेला परमात्म्याशी एकरूपता साधूनच साधण्याचा प्रयत्न करतच नाम घेणारा असा दुर्लभ असतो. असाही एक मार्ग सांगितला जातो की सुरुवातीला काही समजलं नाही तरी घ्या, मग नाम घेताना गोडी लागेल, जिभेला छंद लागेल, मग नामच तुम्हाला एक एक पायरी पुढे नेत जाईल, मग हरिबुद्धी निर्माण होईल. संत कृपाळू असल्यामुळं कधी कधी संतांनी असं देखील सांगितलेलं आहे, पण हे प्रत्येकाच्याच बाबतीत होतं असं छाती ठोकपणाने दिसत नाही. 80-80 वर्ष 70-70 वर्ष नाम घेत असताना नामाचं मर्म न समजलेली अशी कितीतरी मंडळी अवतीभोवती दिसतात. कदाचित तुम्हाला देखील एखादी व्यक्ती माहीत असेल की खूप काळ नाम घेते आहे पण नामाचं कोणतंही मर्म समजलेलं नाहीये. प्रथम मुखाला तर सराव होऊन देत म्हणजे आपोआप होईल, तर आपोआप झालेलं नाहीये. म्हणजे होईल ही आणि न होईल ही याच्यावर ज्ञानेश्वर महाराज विश्वास ठेवत नाहीयेत। त्याच्याऐवजी नाम घेतानाच या भावाने घ्या असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत। एकदा कधीतरी असं झालं की गोंदवलेला किती एक ठराविक कोटी, अडीच कोटी का काय, तेरा कोटी नाम जो घेईल त्याला राम प्रत्यक्ष दर्शन देईल असं महाराज एकदा म्हणाले। आलेल्या मंडळींना नामाचं प्रेम निर्माण व्हावं म्हणून संत असं म्हणत असतात। तसं 13 कोटीचीही आवश्यकता नाही असंही महाराज कधी म्हटले असतील। संतांचं जे नेमकं समण बोलणं आहे ते समजणं, त्याच्यातलं वर्म समजणं हे कठीण आहे। कधी कधी खूप थोडं नाम आपण घेतो म्हणून खूप नाम घ्यायला प्रवृत्त करण्यासाठी संत असं एखाद्या वेळेला म्हणत असतील, पण एकानी खरंच तसा 13 कोटी नाम घेतलं आणि महाराजांच्या समोर उभा राहिला की मला अजून काहीच नाही, दर्शन नाही, एवढंच नव्हे तर थोडासा भ्रमलेला देखील होता, त्याची बुद्धी ठिकाणावर नव्हती, तो विरह घालायला लागला, नामानी होतच नाही असं म्हणायला लागला। तेव्हा महाराजाच्या एक मुस्काळात मारली आणि मग त्याचा तो सगळा जीवर उतरला, भानावर आला तो परत। ही गोष्ट काय दाखवते, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी बुद्धी जपे, सुरुवातीपासून साधनेला काहीतरी ध्येय असणं खरंच आवश्यक आहे। मग त्याचं ध्येय रामाचं सगुण दर्शन असं होतं, रामाचं दर्शन होतं, काय महाराज म्हणायचे रामाचं दर्शन याच्याबाबत, तो असा सारखा दिसतो की काय, का राम म्हणजे आत्माराम आहे, राम म्हणजे परमात्मा आहे, काय महाराजांची मतं होती, खरं काय आहे, हे नीट समजल्याखेरीज नाम घेण्याने विशेष फायदा होणार नाही। मध्यंतरी महाराजांच्याच अगदी मोठं नाव आहे त्यांचं, खूप मोठी सेवा ते तिथं गोंदवल्याला जाऊन करतात, पूर्वी विश्वस्तही होते। नामाने सुख होतं, सुख होतं, मी पुष्कळ गोंदवलेला जाऊन कष्ट केले, तिथं प्रगती होईल असं पाहिलं, इमारती बांधल्या, त्या सगळ्या मंडळींना खूप मदत केली आतापर्यंत, तिथल्या ट्रस्टला मदत केली, महाराजांची सेवा म्हणून सगळं केलं, कर्माचा पिंड होता त्यामुळे खूप काळ कर्म केली, महाराज म्हणत असत तसं रात्री आठवण करायचो, सकाळी आठवण करायचो, पण आता व्यवसाय वगैरे बंद केलाय, आता असं ठरवलं की महाराजांनी सांगितलं तसं जीवन जगायचं, पण नाम घेताना गोडी वाटत नाही हो, कसं नाम घ्यायचं ते विचारायला आलेले होते। मी त्यांना म्हणलं की ते आपण नंतर बघू, पण तिथं गोंदवलेला तुम्ही लोक आकृष्ट व्हावेत म्हणून एवढा प्रयत्न करत होतात, तुम्ही इतके आकृष्ट झालेले होतात, तुम्हाला काही मिळत नव्हतं। महाराजांचं वैभव वाढवायचं म्हणजे नक्की काय तुम्ही करत होतात, काय डोळ्यासमोर होतं, आणि नाम घेताना तुम्हाला कंटाळा येतो, कसं नाम घेता, नाम कसं घ्यायचं हेच माहीत नाही, समाधीवर माळ ठेवून अनुग्रह झालेला, कसं काय बरं, नामाची गोडी कशी लागेल, नाम कसं घ्यायचं हे खरं कसं कळेल, आता वय किती, 70ईच्या पुढं, 75ईच्या जवळपास, म्हणून जिथं परमार्थ चालतो तिथंही परमार्थ चालतो का चालत नाही अशी परिस्थिती आहे। मी टीका नाही करत आहे किंवा त्या ग्रहस्थांबद्दल मला तुम्हाला काही सांगायचंय असं समजू नका, आपण जे सावध झालेले आहोत तर ते अधिक सावध होण्यासाठी अशा घटनांचा आपल्याला उपयोग होतो. त्यांचं जीवन महाराजांची त्यांच्यावर कृपा आहे, माझी श्रद्धा आहे आणि महाराज बघून घेतील. त्यांना इथून पुढेही नामाचा आनंद एखाद वेळेला मिळेल, पण हे ज्ञानेश्वर महाराजांचं वचन म्हणून सत्य ठरतं. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, सुरुवातीपासूनच ते करायला पाहिजे. दोन्ही गोष्टी पाहिजेत, संतांचं सद्गुरूंचं वैभव वाढवणं, सद्गुरूंच्या कार्यासाठी यथाशक्ती तन मन आणि धन लावणं हेही गरजेचं आहे, पण फक्त तेवढं लावत नाही राहणं. आपल्या स्वतःसाठी आपण आलेले आहोत, स्वतःच्या सुखासाठी, आनंदासाठी, शांतीसाठी असे आलेले आहोत हेही लक्षात ठेवणं, दोन्ही अंगानी करणं. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, म्हणून असा मनुष्य अत्यंत दुर्लभ अंबुराव महाराज असं नाम घेत असत, गुरुदेव रानडे असं नाम घेत असत, ब्रह्मानंद बुवा महाराजांचे परमशिष्य असं नाम घेत असत. नाम घेणारे देखील आहेत ना, नामाचं मर्म समजून नाम घेणं ही फारच महत्वाची गोष्ट आहे. पण अशा व्यक्ती दुर्लभ असतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरी बुद्धीनी नाम घ्यायचं असेल तर मागं जसं मी समबुद्धी घेता समान श्री हरी त्याच्यावर निरूपण केलं, समबुद्धीनी घ्यायचं असेल तर आधी बुद्धीतली अशुद्धता जाणं तर आवश्यक आहे, त्याच्याशिवाय समबुद्धी कशी होणार. अशुद्धता म्हणजे संसार बुद्धीत रमून राहिलेला. नाव मन नाव धन मान अशा प्रकारचा, तर हा संसार आपल्या बुद्धीतून जायला तर पाहिजे, बुद्धीची शुद्धता तर व्हायला पाहिजे, आणि जे बुद्धीत येऊन ठसायला हवं ते तर म्हणजे आपल्याला आपलं इति कर्तव्य जीवनाचं, हेची एका आधी ये राघवीची भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय, हे तर ठसलं पाहिजे. प्रथम संतांच्या वचनानी अथवा सद्ग्रंथांच्या वचनानी, मग संतांच्या संगतीनी अथवा सद्गुरूंच्या संगतीनी, मग त्या संगतीचा आणि श्रवणाचा आणि चिंतनाचा खूप मोठा प्रभाव आपल्या बुद्धीवर पडून स्वयंप्रेरणेनी. आपली बुद्धी जेव्हा सांगेल तेव्हा खरं. तुम्ही श्रवणाला येता पण जर दोन दिवस केंद्र बंद असेल तर तुमच्या बुद्धीने तुम्हाला सांगितलं पाहिजे की आता आपल्याला काय करायला पाहिजे काय करायला नकोय, नाहीतर तेही व्यसनासारखं होऊन जाईल की तुम्ही इथं आलात की तुम्हाला बरं वाटतं, केंद्र बंद नका व्हावा तुम्ही केंद्र बंद ठेवत जाऊ. तुमची बुद्धी तयार होणं हेही महत्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. संतांच्या बुद्धीनी तुम्ही इथं चालत असता, तुम्हाला दिवसातून एकदा संत सांगतात तेव्हा तुम्हाला बरं वाटतं, तुमची बुद्धी साफसूफ होऊन जाते. मग परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही तयार राहता, मग परत संध्याकाळी येता. पण याचीही आवश्यकता जशी आहे तशी जेव्हा एक दोन चार दिवस केंद्र बंद असेल तेव्हा तुमच्या बुद्धीच्या प्रेरणेनेही काम करणं गरजेचं आहे. आपल्या स्वतःची दृष्टी देखील आपल्याला हवीच आहे ना. असं झालं की एका वृद्ध वयस्कर अशा आजोबांना डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आहेत, दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन करायला लागेल. तर ते म्हणाले की मला तीन मुलगे आणि तीन सुना, म्हणजे मी 12 डोळ्यांनी पाहू शकतो, इतके सगळे प्रेमळ लोक आहेत आणि नातवंड आहेत. या वयात ऑपरेशनला कदाचित त्यांना घाबरत असतील काही असेल, पण म्हणाले काही काही जरूर नाही, माझी आता वय किती राहिलेलं आहे, आयुष्य किती राहिलेलं आहे, म्हणून त्यांनी ऑपरेशनला नकार दिला. क्रमाने त्यांचे डोळे दोन्ही काम करेनासे झाले आणि एकदा घराला आग लागली. आणि मुलं सुना नातवंड जीवाच्या आकांतानी बाहेर पडली आणि मग लक्षात आलं की आजोबा घरात आहेत, त्यांना आत जाऊन बाहेर काढण्याची कोणाची हिम्मत होईना, आग पसरलेली होती. आपल्या स्वतःचे जर डोळे आजोबांचे काम करत असते तर आजोबा देखील बाहेर आले असते. म्हणून बुद्धीची जी शुद्धता आहे ती शुद्धता या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून तुम्हाला संत देखील टेकू आहेत लक्षात घ्या, सद्गुरू देखील एक प्रकारे टेकू आहेत लक्षात घ्या. त्यांचा आधार घेऊन तुम्हाला पलीकडे जायचंय, तुम्हाला तुमची दृष्टी मिळवायची, तुमच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन होणं गरजेचं आहे, तुमच्या ठिकाणी ती शुद्ध बुद्धी निर्माण होणं ही गरजेची गोष्ट आहे. म्हणून आधी बुद्धी निर्मळ होणं गरजेचं आहे, शुद्ध होणं गरजेचं आहे, आणि मग त्या बुद्धीमध्ये संतांच्या संगतीनी श्रवणानी हरी बुद्धीचा भाव पक्का होणं गरजेचं आहे. आणि हे सगळं संतांच्या संगतीमध्ये झटपट होत असतं, लवकर लवकर होत असतं, तर त्याचाही योग्य तेवढा उपयोग करून घेणं हेही आपलं काम आहे. पण त्याच वेळेला नुसती केंद्र उत्तम चाललेली आहेत याबरोबरच्या आनंदात तुम्हाला राहता येणार नाही. तुमच्या जीवनामध्ये खरंच असा फरक पडतो आहे ना, अशी शुद्ध बुद्धी आणि त्या शुद्ध बुद्धीमध्ये हरिभाव ठसतो आहे ना दिवसेंदिवस, हेही पाहणं तुम्हाला गरजेचं आहे. काळ कोणाकरताही थांबत नाही. वय वाढतात, विवेकही वाढला पाहिजे. असा मनुष्य दुर्लभ असतो. वाचेशी सुलभ रामकृष्ण, अशा प्रकारे हरिभावामध्ये बुद्धी शुद्ध होऊन त्या ठिकाणी ती थांबणं, त्या ठिकाणी ती रमणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि बुद्धीला त्या ठिकाणी रमण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट म्हणून नाम आहे. नाम घेतलं की खूप मोठं तत्वज्ञान आठवण्याची गरज नाही, तर ही सगळी गोष्ट त्या एका छोट्या नामामध्ये श्रीराम हरी रामकृष्ण हरी याच्यात एवढा सगळा भाव बसवलेला आहे. त्यामुळे नाम घेतलं की या भावाची आठवण होते आहे. प्रत्येक नामानी या भावाची आठवण करून देणं गरजेचं आहे. याला बुद्धीच्या पाठोपाठ निर्माण झालेला भाव असं म्हणता येईल. भाव म्हणजे विश्वास, भाव म्हणजे दृढ श्रद्धा, मग नंतर बुद्धी आणि अशा प्रकारचा दृढ विश्वास. त्या बुद्धीनीच आता परत चिंतनाची गरज नाही, बुद्धीचा एक परिणत झालेला. बुद्धीतून बाहेर पडलेला स्थायी निर्णय म्हणून भाव काम करतो. अशी बुद्धी आणि त्या बुद्धीचंच बाय प्रॉडक्ट असणारा भाव, या दोघांनी मिळून मग बोधाला तो प्राप्त होतो. पंढरपूरला गेल्यानंतर आपल्या बुद्धीनीच परिणत केलेला एक भाव होता की हा परमात्मा पांडुरंग आहे. आणि आपल्याच शेजारी आपल्या केंद्रात न येणारी अशी तिथं जी मंडळी असतील दर्शनाला आलेली, त्यांच्या बुद्धीत तसा भाव नव्हता. आपल्या ठिकाणी श्रवणानी साधनेनी तो निर्माण झालेला होता. तर कसं पंढरीनाथांच्या समोर आपल्याला झालं तुम्हाला अनुभव आहे. मूर्ती पाहिली पण बोधापासून च्युत न होता उलट बोधामध्ये व्हॅल्यू ऍडिशन होते. आता पंढरीनाथ समोर आहेत ती गोष्ट झाली. तुम्ही बसलेले आहात, शांत नाम घेत बसलेले आहात, तीच गोष्ट व्हायला पाहिजे. कदाचित समोर थोडा वेळ पंढरीनाथ असतील किंवा कदाचित एवढाच भाव असेल की हरी म्हणजे परमात्मा. आपली ही बुद्धी आहे ती बुद्धी अतिशय परिशुद्ध झालेली, संसार त्याच्यातून हद्दपार झालेला. संसार हद्दपार झाला याचा अर्थ प्रायोरिटी वाईज सांगतो, प्राधान्याने सांगतो, अंतिम लक्ष्याच्या अंगाने सांगतो. संसार करत असाल तरी देखील आपण देखील परमात्म्याशी एकरूप झालेले आहोत हा भाव बुद्धीच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्याचं नाम घेत असताना भावात रूपांतर होत आहे. अशी बुद्धी आणि त्या बुद्धीचं बाय प्रॉडक्ट म्हणून सतत निर्माण होणारा भाव, त्यामुळं नाम घेता घेता आपणच हरी स्वरूप असा बोध निर्माण होतो. बोधासहित हरी हरी अशा प्रकारे उच्चार नामाचा व्हायला लागतो. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. असं झाल्यावर काय होतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रामकृष्ण नामी उन्मनी साधली. बस संपलं. एवढं जर झालं तर मग परमात्म्याशी एकरूपता जी उन्मनी ध्यानाने साधली जाते ती रामकृष्ण हरी या नामाने साधली गेली, साधली जाते. माझा अनुभव आहे, तुमचा अनुभव आहे, इथं असणाऱ्या अनेकांचा अनुभव आहे, सगळ्या सद्भक्तांचा अनुभव आहे. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. पुढच्या वेळेला बघू. हरी हरी. हे जे अभंग आहेत या अभंगानी आपलं पारमार्थिक जीवन खरंच उजळून जावं असं मला वाटतं. आपल्या जीवनामध्ये हे प्रत्यक्षात उतरलेलंच आहे. जे उतरलेलं आहे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात ऐकताना आपल्याला किती बरं वाटतं. अशा प्रकारे नाम घेतल्यानंतर काय होतं आणि ज्ञानेश्वर महाराज जेव्हा लगेच सांगतात की रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तेव्हा किती समाधान आपल्याला लाभत असेल. आपण पुढच्या वेळेला या अभंगाबरोबर थोड्या निरूपणाबरोबर नाम देखील अर्थात घेऊ. अशा प्रकारे आपलं जे जीवन आहे ते जीवन आपण एका स्पष्ट अशा प्रकाशामध्ये जगण्याचा प्रयत्न करू असं माझं तुम्हाला आवाहन आहे. बेसावधपणा संतांकडे येण्याच्या आधीचा जो बेसावतपणा आहे तो आपल्याकडून गेलाय. आता संतांकडे यायला सुरुवात झाली. संतांकडे आल्यानंतर देखील बेसावतपणाची सवय तशीच काम करत राहत असते. तर तोही आता घालवणं हे आपल्याला करायचं आहे. अधिकाधिक सावधतेनी जर आपण परमार्थ करू तर खरंच या जन्मात हा होतो. स्वामीजी म्हणत असत की स्टॅम्प पेपर घेऊन या, मी सही करून देतो असं म्हणत असत. त्याचं कारण तेच आहे. जो सावध साक्षेपी आणि दक्ष प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधनी सायास करण्याची न लगे असं समर्थ म्हणतात. मग विशेष सायास न करता हे घडतं. अशा प्रकारे तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे घडो आणि ज्या करता म्हणून जीवन आहे ती गोष्ट आपल्या सगळ्यांना प्राप्त होवो ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। वाह माउली प्रभु बोला। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।